अथर्वेदे श्रीसूक्तम् ओम हिरण्यवर्णं हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मी
स्निग्धा निधिक्रीडवसमे गृहे
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवे प्रिये पद्मदलाय साक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पाद पद्मं महिसन्निधत्स्व पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजति पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायि गोदायि धनदायि महाधने धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे पुत्र पौत्र धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेरथं प्रजानां भवति माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमश्विना वैनतेजसोमं पिबसोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न जमात्सरियं न लोभो भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या श्रीसूक्तजापिनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे प्रसीदमह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं भूमिं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आनन्दः कर्दमः श्रीरश्चिक्लेश इति विश्रुताः ऋषयः श्रियः पुत्राश्च श्रीर्देवीर्देवता ಮತಾಃ ಋಣರೋಗಾದಿ ದಾರಿದ್ರ್ಯ ಪಾಪ ಕ್ಷುದಪ ಮೃತ್ಯವಃ ಭಯ ಶೋಕ ಮನ ತಾಪ ನಶ್ಯಂತು ಮಮ ಸರ್ವದಾ ಯಾತಾ ಪದ್ಮಾಸನಸ್ಥಾ ವಿಪುಲ ಕಟಿತಟೀ ಪದ್ಮಪತ್ರಾಯತಾಕ್ಷೀ ಗಂಭೀರಾವರ್ತನಾಭಿಸ್ತನಭರನಮಿತಾಶುಭ್ರವಸ್ತ್ರೋತ್ತರೀಯಾ ಲಕ್ಷ್ಮೀರ್ದಿವ್ಯೈರ್ಗಜೇಂದ್ರೈರ್ಮಣಿಗಣಖಚಿತೈರ್ಸ್ನಾಪಿತಾ ಹೇ ಮಕುಂಭೈಃ ನಿತ್ಯಂ ಸಾ ಪದ್ಮಹತ್ತಾ ವಸತು ಮಮ ಗೃಹೇ ಸರ್ವಮಾಂಗಲ್ಯಯುಕ್ತಾ ಸಿದ್ಧಲಕ್ಷ್ಮೀರ್ಮೋಕ್ಷಲಕ್ಷ್ಮೀರ್ಜಯಲಕ್ಷ್ಮೀರ್ ಸರಸ್ವತೀ ಶ್ರೀರ್ಲಕ್ಷ್ಮೀರ್ವರಲಕ್ಷ್ಮೀಶ್ಚ ಪ್ರಸನ್ನಾ ಮಮ ಸರ್ವದಾ ವರಾಂಕುಶೌಪಾಶಮಭೀತಿ ಮುದ್ರಾಂಕಲೈರ್ವಹಂತೀಂ ಕಮಲಾಸನಸ್ಥಾನ್ ಬಾಲಾರ್ಕಕೋಟಿ ಪ್ರತಿಭಾಂ ತ್ರಿನೇತ್ರಾಂ ಭಜೇಹಮಾದ್ಯಾಂ ಜಗದೀಶ್ವರೀಂ ತಾಂ ಶ್ರೀರ್ವರ್ಚಸ್ವಾಯುಷ್ಯಮಾಯೋಗ್ಯಮಾವಿಧಾಕ್ಷೋಭಮಾನಂ ಮಹೀಯರೆ ಧನಂ ಧಾನ್ಯಂ ಪಶುಂ ಬಹುಪುತ್ರ ಲಾಭಂ ಶತಸಂ ಸರಂ ದೀರ್ಘಮಾಯುಃ ಸತ್ತುಮಿವತಿತ ಉನಾ ಪುನಂತೋ ಯತ್ರ ಧೀರಾ ಮನಸಾ ವಾಚಮಕ್ರತಾ ಅತ್ರಾ ಸಖಾ ಯತ್ ಸಖ್ಯಾ ನಿಜಾನತೆ ಭದ್ರೈಷಾಂ ಲಕ್ಷ್ಮೀ